हरे कृष्णा
हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।
इट आज फार पवित्र दिवस आहे। कोणता दिवस आहे आज? एकादशी। काय आहे?
एकादशी।
तर प्रत्येक कॅलेंडर मध्ये महिन्यात दोन फार महत्वाचे दिवस असतात, पण व्यक्तीला सगळ्यात महत्वाचा दिवस आपल्या जीवनात वाटतो ज्या दिवशी त्याचं लग्न झालेलं असतं, है ना, मॅरेज ॲनिव्हर्सरी म्हणतात त्याला। दुसरा असतंय जन्मदिवस, है की नाही? तसाच एक तिसरा दिवस आहे, त्याची आठवण कोणी काढत नाही, तो दिवस कोणता आहे? मृत्यूचा दिवस, है ना। तो दिवस निश्चित आहे जीवनामध्ये, त्यासाठी भागवतामध्ये परीक्षित, राजा परीक्षित जेव्हा भागवत ऐकायला बसले तेव्हा शुकदेव गोस्वामी त्यांनी भागवतांचं वर्णन केलं, भागवत कथा केली। तर शुकदेव गोस्वामी हे राधाराणींचे काय आहेत? पोपट आहेत, तोते आहेत। काय म्हणतात त्यांना? शुक, शुक मीन्स तोता, मला इंग्लिश हिंदीत तोता मीन्स पोपट म्हणतात। तर राधाराणींच्या ह्या हातावरती हमेशा एक पोपट असतो बरोबर, त्याचं नाव काय? शुक आहे। काय नाव आहे? शुक। आणि तो हमेशा कृष्णांबद्दल बोलत राहतो, कृष्णांच्या लीला ऐकवत राहतो। आणि तोच ज्यावेळी राधा कृष्ण द्वापार युगाच्या शेवटी ह्या जगातून आपल्या जगामध्ये याला येतो तिकडे नाही खेळायला, त्या जगातून जेव्हा आपल्या लीला संपवतात द्वापार युगाच्या शेवटी, आता कोणत्या युगामध्ये आपण?
कलियुग।
कलियुग मीन्स कळीचं युग, कुणाचं? कळी करत असत ना बारकी पोर, मोठ्यांनी माणसं पण कळी करत। त्यासाठी कळी, कळी हिंदीत कलियुग म्हणतात, आणि त्याला म्हटलं जातं कलहग कलहका युग, आणि दुसरं नाव आहे लोह युग, लोखंडाचं युग आहे। कोणतं युग आहे? काही झालं तरी लोखंडाचा इस्तेमाल आहे, पाय तुटला तरी त्याच्यात लोखंडाच्या सळ्या घालतात। मतलब ह्या युगाचं एक महत्वाचं लक्षण आहे, काय आहे? की ह्या युगात हमेशा लढाई झगडे होत राहणार आपसापसात, हे या युगाचं एक लक्षण आहे। त्यासाठी कळीयुगाचं लक्षात ठेवायचं असेल तर हमेशा कळी होत राहिल्या समजायचं, याच्या डोक्यात कोणतं युग चाललंय आजकाल? या घरात कळीयुगाचं थैमान आहे आजकाल। काय आहे? कळीयुगाचं थैमान। त्यासाठी कळी, कळीचा निवास चार स्थानांमध्ये असतो। भगवंत या जगातून गेले आणि मग राधाराणी आणि कृष्णांनी ह्या पोपट जो होता त्याला सांगितलं तू इथेच राह, आणि मग तो कुणाच्या मुलगा रूपा, मुलग्याच्या रूपात जन्माला आला? व्यासदेवांच्या। कुणाच्या? व्यासदेवांच्या। तो व्यासदेव आणि त्यांची पत्नी हे कुठं राहतात? बद्रीनाथ मध्ये, जिथे हिमालयाच्या पायथ्याशी बद्रीनाथ आहे तिथं व्यासदेवांची गुफा आज पण आहे। तर गणपती पण तिथंच असतं, व्यासदेवांची गुफा, एकादशी गुफा तिथंच आहे अजून। तर हे व्यासदेव आपली जी बायको आहे तिला भागवतम ची कथा ऐकवत होते। असली गृहस्थ जीवन काय आहे? महाभारत सांगतंय कोण व्यक्ती सुखी आहे गृहस्थ जीवनामध्ये, आपलं सगळं ग्रह पाठीमागे लागलेले असतात। गृहस्थ जीवन म्हणजे सध्या ग्रसित जीवन, ग्रसित शब्द समजतो ना, ग्रासलेला, त्याला ग्रस्त असलं आपलं ग्रस्त जीवन आहे। तर महाभारत सांगतंय सुखी व्यक्ती कोण आहे याच्या जगामध्ये, ज्याचं जीवनाची दिवसाची दिनचर्या ह्या तीन प्रमाणे असेल तो व्यक्ती आपल्या ग्रस्थ जीवनात असून तरी सुखी राहू शकतो, है ना। तर दिनचर्या काय असली पाहिजे? या ग्रहस्थ व्यक्तीने सगळ्यात लवकर उठलं पाहिजे। कधी उठलं पाहिजे? 9 वाजता। किती वाजता? 9 वाजता। मतलब कलियुगात अजून एक प्रॉब्लेम काय आहे? आळशी लोक आहेत। आळशी काय? दिवसामध्ये गाड्या वाहतील, सकाळी उठायचं म्हणल्या आळस, आणि दुसरं काय? आंघोळ करायचं आळस। कलियुगात मग काय? भागवतचा 12वा स्कंद वाचलाय तर भागवत आहे, असं नाही की मी माझ्या मनाच्या गोष्टी सांगतोय, मी कुठून बोलतोय, भागवत ग्रंथात. भागवत ग्रंथात एक अध्याय आहे कलियुगाची लक्षणं, कलियुगात लोक कशी राहतील, कशी वागतील. तर ते सांगतात, व्यासदेव म्हणतात की कलियुगातली लोक छोटे छोटे कपडे घालतील. जसं हे युग वाढल ना, कपडे कसे होत जातील, छोटे छोटे. असं सगळं सांगितलं. आणि लोक सुंदरता म्हणजे काय, आपल्या केसांना किती ठीक करत राहील ते सुंदरता. आता बाकी ते शॅम्पू आलेत, काय काय आले नाही. तर कलियुगामध्ये सगळं सांगितलेलं आहे की लावण्यम केश धारणम, सुंदरता कशात आहे, केस व्यवस्थित करणं, त्याच्या पलीकडे त्यांना माहित नाही. आणि दुसरं काय, कोणी आंघोळ जरी केली दिवसा तर म्हणलं जाईल की अरे हा किती पवित्र माणूस आहे केवळ आंघोळ केल्याने. फ्रान्स असा देश आहे, तिथं लोक दोन दोन महिने आंघोळ नाही करत. किती किती महिने, आबस आत्तर वित्तर लावतात, त्याचा नाक वास नाकात गेला तर असं नाकाला हे होत असते नाही, किती तेज असते. स्प्रे लावतात ना लोक सकाळी निघालो ऑफिसला, काय असतात आंघोळ नाही करत. काही जी ट्रॅव्हल करणारी लोक असतात ना ट्रेन मध्ये, आंघोळ बिंगोळ काय नाही, तशीच घाणेरडी राहणार, कपडे चांगले प्रेस केलेले घालणार, पण ते सेंट मारणार. आता फ्रान्स मध्ये आंघोळ करत नाही. तर प्रभुपाद जेव्हा फ्रान्सला गेले तेव्हा म्हटले हे भागवत मध्ये सांगितलेलं आहे. फ्रान्स मध्ये इस्कॉनचे मंदिर आहे. तेव्हा कलियुगाचं एक अजून लक्षण काय आहे की कलियुगातली लोक आंघोळ करायला आळशी आहेत, सकाळी उठायला आळशी आहेत. हा हे बरंच काय वर्णन आहे, असं वाचलं ना तर वाटतं की आजकाल सगळं लागू होत आहे. स्त्रियांविषयी, पुरुषांविषयी, मुलांविषयी, आपसातले संबंधांविषयी हे सगळं वर्णन दिलेलं आहे. तर ग्रहस्थ व्यक्ती कोण सुखी होऊ शकतो, ज्याची दिनचर्या ह्याप्रमाणे असेल. सकाळी जो लवकर उठून भगवंताच्या भक्तीमध्ये आपला वेळ घालवतो ऑफिस जायच्या अगोदर, हा सकाळी लवकर उठून. आणि किती वाजता उठलं पाहिजे, शास्त्र सांगते ब्रह्म मुहूर्तामध्ये, हा सूर्य उगायच्या दीड तास अगोदर उठलं पाहिजे व्यक्तीने. किती वेळ, किती वेळ, हा तर ते कॅलेंडर मध्ये टाइम दिलेला असतोय, सूर्योदयात किती वाजता. आता कॅलेंडर आपण लिहून ठेवतो, कुणाकडून किती पैसे घ्यायचे राहू द्या, त्याच्यासाठी कॅलेंडरचा वापर आहे की नाही, किती द्यायचे किती घ्यायचे आपल्याला दुसरं माहितच नाही. हा जास्तीत जास्त कलियुगातले लोक कंजूस आहेत आणि त्यांना द्यायची भाषा समजत नाही. कोणती भाषा समजते, घ्यायची. बस प्रभुपाद एक स्टोरी सांगायचे, प्रभुपादांचे गुरु महाराज इकडनं तीन नंबर, ते म्हणायचे एक व्यक्ती होता नावेमधनं चालला होता, नावेतून जाताना दोन चार होते मित्र, त्याच्यातला एक पडला पाण्यामध्ये. जसं पाण्यामध्ये पडला बुडायला लागला पार, हात पण दिसत नव्हता. आता दुसरा त्याचा मित्र हात देतोय, तो म्हणतो अरे हात दे हात दे, हात दे दो. आता त्याला द्यायची भाषा समजत नव्हती. कोणती भाषा समजत नव्हती, हा आपला असच आहे, द्यायचं म्हणल्या अंगावर काटे असतात नाही की नाही. हा एक माझा मित्र होता दिल्लीत, त्याच्या इथं अंग करंगळीला काहीतरी झालं, डॉक्टरने सांगितलं एवढी कापायला लागल, म्हटलं नाही तू गेला अमेरिकावर, सगळीकडे गेला आणि ते वाढत गेलं, फायनली त्याचा हात इथून कापला गेला. थोडस जर द्यायची भाषा शिकला असता तर काय झालं असतं, वाचला असतं. तर हा व्यक्ती बुडायला लागलाय पाण्यात, मरणार होता. त्याचे मित्र अरे तू हात दे हात दे, दुसरा मित्र म्हणतो याला ना द्यायची भाषा समजत नाही, याला कोणती भाषा समजते केवळ, हा आपण हे शिकवतो मुलांना किती घ्यायचं नाही. आणि आपली भाषा तीच असते, कितना लेना है, हा कितना लेना है बस. तर म्हणजे दुसऱ्या मित्राने सांगितलं त्याला घ्यायची द्यायची भाषा नाही समजत, त्याला म्हण की अरे माझा हात घे. काय काय सांगितलं त्याने, माझा हात घे. आता त्याला सांगितलं होतं की हात दे, देत नव्हता. पण तेच काम आहे, कार्य एकच आहे, लेकिन भाषाचा काय आहे बदल आहे. कारण ते तसं जीवन आहे त्याच. व्यक्ती दुखी कधी असतोय, जेव्हा तो केवळ एकच भाषा जाणतोय. कोणती कोणती भाषा, घ्यायची. हा जो घ्यायची भाषा जाणतो ना, कधी तो मानसिक सुखी नाही होऊ शकत, संतुष्ट नाही होऊ शकत. मग त्यांनी सांगितलं अरे माझा हात घे, हा मग त्यांनी घेतला आणि वाचला गेला तो. त तसंच आहे ब्रह्म मुहूर्तामध्ये आपल्याला लवकर उठलं पाहिजे. ब्रह्म मुहूर्त म्हणजे सूर्य उगायच्या 1.5 तास अगोदर. हे एका मनुष्य आणि हे सगळं मनुष्यासाठी आहे. ते कुत्रे मांजरे गाय भैंस बकरे डुक्कर कॉक्रोच हा हे सगळ्यांचं काम आहे सकाळ. आणि जो व्यक्ती सकाळी उठायला शिकला नाही तो व्यक्ती जीवनभर भक्ती करू शकत नाही. शास्त्र सांगितलंय 4 वाजायच्या अगोदर उठला असेल व्यक्ती तो भक्ती करण्यामध्ये सिरियस आहे, भगवंताकडे जायला सिरियस आहे. अन्यथा व्यक्ती गंभीर नाही आहे. आपले पाय वरती करून आपण झोपत राहतोय. सूर्योदय कुठे आहे? कधी सूर्य उगवणार? हा पण व्यक्तीला माहित नाही की माझ्या जीवनाचा सूर्य आता मावळायला आलेला आहे. सूर्य माझा काय आहे? जवळ आलेला, आता मावळणार आहे, थोडे दिवस राहिलेत मावळायला. राहिलेत की नाही? आपण सगळे सापाच्या तोंडामध्ये आहोत सध्या. कुणाच्या तोंडात? सापाला पाहिलं का कधी? पण सापाला असं पहा, ज्यावेळी साप एका बेडकाला खातो, बेडकाला असं नाही की असं खाल्लं आणि गिळलं, तो असं खातो आणि हळूहळू त्याला काय करतो? आत नेतो. पहिलं पाय, मागचा पोर्शन हळूहळू अर्धा खात असत. अर्धा झाला ना बेडूक खाऊन, तरी बेडूक मरत नाही, तरी तो आपली जीभ बाहेर काढतो. कुठं खायला आहे का मला, है की नाही? तसंच आपलंय. अर्ध आयुष्य निघून गेलं, आता मरण जवळ आले, तरी आपण पाहतोय अजून काय माझ्यासाठी आहे या जगात, अजून काय आहे माझ्या भोग करण्यासाठी, है की नाही? तसं आपलंय. आपला बेडूक आपण काळाच्या तोंडामध्ये आहोत. कोणी 20 वर्षाचा झालाय, कोणी 40चा झालाय, कोणी 30चा आहे, कोणी 50 गाठली तर कोणी 70-60 हा त्याच्यात आहे. एवढा पर्सेंटेज आता सापाच्या तोंडात आहे, तरी आपल्याला वाटतंय की अजून बाहेर तरी आपण जीव काढतोय, तोंड काढतोय, पुढं मला सुख आहे बाहेर ह्या जगात, अजून सुख आहे, अशी आपली तर आहे. कुणासारखी? कोणासारखी? बेडकासारखी. आणि टरटार करीत राहतो. कृष्ण कृष्ण नाही करणार, काय करणार? टरटार. हे तोंड सारखं FM रेडिओ सारखं आहे. हा बजाते रहो 24 आवर मिर्च, हा 24 तास हे वाजत राहते. काय लोक तर असले झोपले तरी बोलत राहतात, है की नाही? काहीतरी आता मी आता कुठे होतो? मायापूरला होतो. माझ्या रूममध्ये माझे 2 फ्रेंड मित्र होते ब्रह्मचारी. मी असं झोपलो आणि मग पाहिलं अरे कुठून आवाज येतोय. एक भक्त झोपला होता पण प्रवचन देत होता. झोपेत काय देत होता? प्रवचन. मी जागा झालो म्हटलं माझं हे रेडिओ तो आण नाही झोपतच असं जोरदार हरी बोल आणि काय काय करत होता. तर म्हटलं आपल्यात बोलायची शक्ती फार आहे. तर भक्ती त्या व्यक्तीनं होऊ शकत नाही जो सकाळी उठायला शिकला नाही. आणि आपल्याला जर सांगितलं की आता 5 वाजता कुड्यामध्ये पोचा किंवा पायटमध्ये पोचा, तिथं तुम्हाला 2000 रुपये भेटणार आहेत सकाळी 5 वाजता. परत जायले तर 3 वाजता पडत आहे की नाही? गाडी नसेल, पंक्चर असेल, जो मर्जी असेल, पण काय भेटणार आहे? हा पैसे. पण भगवंताची भक्तीत असा धन आहे ते दिसत नाही आहे, पण ते काय आहे? फार महत्वाचं आहे. त्यासाठी ही एक गोष्ट शिकली पाहिजे की कसं लवकर उठलं पाहिजे व्यक्तीनं. अण्णा इकडे बघा, ते तिच्या आईचं काम आहे तिला सांभाळणं. तुमची पोरं सांभाळली, आता नाही सांभाळायची जास्त पोरं. 5 झालं आहे ना, खूप झाले दिवस असा निघून गेले. पोर बाळ बाळ ज्यांची पोर आहेत ती सांभाळतील. आता आपलं भक्ती करा आणि निघा या जगातून बाहेर. कवर यास अडकून राहायचं या बिळामध्ये, है की नाही? साप येईल. प्रॉब्लेम काय आहे? साप कधीच बिळ बनवित नाही, म्हणत आहे का? बाकी ते मांजर नाही, उंदीर बिंदीर आपलं लागत असत, दिवस रात्र जीवन खराब करतात. आणि मग साप येतो त्यांना घातून त्यांच्या घरात राहतो, असे आपली तर आहे. आपण जीवनभर नाही नाही ते करत राहतो. एक घर बनवायला व्यक्ती पूर्ण जीवन जातो. घर बनल्यानंतर त्याला वाटतं मी काय बनवलंय, स्वर्ग बनवलाय. अरे उंदीर पण एक बिळ बनवते जीवनभर त्याच्या जीवनानुसार. आपण पण तेच करतोय. पण आपलं जीवन काही उंदरा मांजरा सारखं नाहीये. आपलं जीवन याच्या पलीकडे काही आपल्याकडे बुद्धीच नाही याच्या पलीकडे विचार करण्याची. तर जो व्यक्ती वास्तविक सकाळी उठायला शिकला नाहीये तो भगवंताची भक्ती करू शकत नाहीये. हा, त्यासाठी सकाळी उठायला शिकलं पाहिजे. आणि सकाळी उठायला शिकणं म्हणजे रात्री काय केलं पाहिजे? लवकर झोप, नाही तर पोतना आहे. पोतना देवी अशी बघतच राहते आणि आपण पण पोतनाला पाहत राहतो. आणि लोक घरी एका दुसऱ्याला बोलायला वेळ नाहीये, पण सगळी एका वेळी कुठं बसलेली असेल तर कुठं? देवी पोतण्यासमोर. हा, खात राहते, लाशी पाहत राहते, खात राहते. बाप उचल तर ते काय म्हणतो त्याला, रिमोट कंट्रोल ठेवतो, बायको येऊन ती बदलत राहते, पोर घेऊन बदलत राहते, चालते. हा, चालूच असते. तर असलं जीवन आहे, याला काय जीवन तर लोकांचं असलं जीवन झालंय, रिमोट कंट्रोल आहे जीवन. त्यासाठी सकाळी उठणं फार महत्वाचं आहे भक्ती करण्यासाठी. नरकात जायचं असेल तर नका उठू, काही प्रॉब्लेम नाही. यमराज येणार आहे मग लिस्ट घेऊन, काल मग यमराज येतोय प्रत्येकाकडे, मग तू हॉस्पिटलमधून उठून नेन, घरातून उठून नेन, नाही तर कार मधून उठून नेन. त्यांना काय कुठं नाही, कुठूनही नेऊ शकतात ते. तुम्ही नाही म्हणू शकणार की नाही आता बस माझं घर आहे आणि एवढं मी मेहनत करून मला एवढा रंग दिलाय सुंदर, मी खास मी काय जाणार नाही. कोणी ऐकू शकते का त्यांचं? नाही. त्यासाठी पहिली गोष्ट शिकली पाहिजे की सकाळी सूर्य उगायच्या अगोदर, सूर्य नारायण आहे, सूर्य उगायच्या अगोदर व्यक्तीने उठलं पाहिजे. वैदिक काळामध्ये स्त्रिया लवकर उठायच्या, सगळ्यात पहिले आंघोळी करायच्या, सारून काढायच्या, रांगोळी काढायच्या, भगवंताची पूजा करायची, तुळशीला पाणी द्यायचं, हे झालं पाहिजे. इकडे उठते का नाही तर बस ती टीव्ही चालू, उठली का नाही, डोळे उघडले का नाही काय चालू, टीव्ही. आणि दुसरं आंघोळ न करताच कुकिंग करणं, काय करणं, स्वयंपाक, सगळ्यात घाण, सगळ्यात पहिलं आंघोळ, बाकी गोष्टी नंतर. आंघोळ नाही तर अधिकार नाही किचन मध्ये जाण्याचं, लक्ष्मीचं स्थान आहे स्वयंपाक घर, कोणाचं स्थान आहे? हा, ते लक्ष्मी निवास करत असते, तिचा अधिकार तिथे. त्यासाठी आमच्या मंदिरात जेवढं किचन आहेत ना त्याच्यावरती लिहिलेलं असतं राधाराणीच किचन, राधाराणीचं स्वयंपाक घर, कारण राधाराणी कृष्णांसाठी बनवत असते. आणि राधाराणी नंदगावामध्ये कृष्ण राहायचे, पण राधाराणी बरसानामध्ये राहायची वृंदावनात, आणि रोज यशोदा माता याई सांगायची की हे राधिका तू ये आणि माझ्या कृष्णासाठी वेगवेगळे पदार्थ बनव. आणि राधाराणी आजपर्यंत एक पण पदार्थ डबल बनवलेला नाहीये, एकदा जो बनवलाय त्यांनी पुन्हा कृष्णासाठी तो बनवला, प्रत्येक वेळी नवीन, ही राधाराणींची खासियत आहे. आणि राधाराणींकडे ही विशेषता आहे की त्यांनी जे बनवलेलं ते अमृता समान आहे, आणि तो जो खाईल त्याला कधी कोणत्याच प्रकारची व्याधी आदी नाही होणार. त्यासाठी हा सकाळी उठून, आज कलियुगातल्या लोकांना माहित नाही करायचं काय, उठून करायचं काय, उठून एकच माहिती आहे पुतनाचं दर्शन. कोणाचं दर्शन? भगवंताचं नाही, तुळशीचं नाही, कसलंही जीवन. त्यासाठी सकाळी उठणं लवकर, आणि उठून काय करणं, सगळ्यात पहिलं स्नान, कारण शरीर अशुद्ध होत असतंय. उठून सगळ्यात पहिलं पाणी प्यायचं बसून, आणि जाऊन मग टॉयलेट वगैरे जाणं, मग स्नान करणं, शुद्ध होत असतो आपण. असं नाही की सगळं करून तसंच किचन आणि तसंच देवपूजा मग झालं जीवन, कसलं असते लोकांचं. त्यासाठी सगळ्यात पहिलं पाणी पिणं, उठणं, जाऊन टॉयलेटला जाणं, मग आंघोळ करणं, हे शास्त्र सांगतंय. ब्रश वगैरे करणं, व्यवस्थित स्नान करणं, आणि मग सारवून काढणं किंवा रांगोळी काढणं, भगवंताची पूजा करणं, तुळशीला पाणी देणं, कुकिंग वगैरे करणं, नाही का? हे तर मग काय घरच्यांवरती प्रेम, ते प्रेम नाही, आळशी व्यक्तीचं लक्षण आहे. तसंच आंघोळ न करता स्वयंपाक करणं, तेच पोरांना खायला घालणं, नवऱ्याला खायला घालणं, सगळ्यांना झालं, हे नाही. स्त्रिया वैदिक सभ्यतेमध्ये असं नव्हत्या. हा, त्यांना माहित होतं की काय करायचं, कोणत्या वेळी काय करणं, हे त्यांच्याकडे ज्ञान होतं. आजकाल कुणाकडं ज्ञान नाही, सगळे अज्ञानी आहे. त्यासाठी फार महत्वाचं आहे ऐकणं आणि वाचणं, शास्त्र वाचणं. टीव्ही पाहिल्याने बुद्धिमान नाही होत कोणी व्यक्ती, टीव्ही पाहिल्याने स्वतःच्या चरित्राचं हानी होत असते, आणि दुसऱ्याच्या चरित्राची पण हानी. त्यासाठी टीव्ही ने काही ज्ञान वाढत नाही. आता आम्ही टीव्ही पाहत नाही, लेकिन मला सगळ्या दुनियाच्या न्यूज सांग, सगळं सांगू शकतो मी सगळ्या गोष्टी. त्यासाठी महत्वाचं काय आहे, चरित्राचा विकास. हा चरित्र कसं घडतं एका गोष्टीनं, तुम्ही ज्या गोष्टीसाठी टाइम देता हा आणि तुमची जी मनोवृत्ती आहे, ह्या दोन गोष्टीनं चरित्र घडत असतं. हा जसं ना, जसा संघ तसा पोतण्याचा संघ केला तर काय बनाल, पोतना. पोतना कशी होती, कपट स्त्री होती. कशी स्त्री होती, कपटयुक्त. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे. हाती असतो ना हाती, हातीचे दाखवायचे दात असे लांब आहेत, पण खातो कोणत्या दातांनी, आतले दात असतात. तसंच आहे. त्यासाठी सकाळी उठणं आणि भगवंतासाठी समय देणं हे एक कार्य एका गृहस्थानी केलं पाहिजे. आणि दिवसा महाभारत सांगते दुसरी शिक्षा, की एका गृहस्थ व्यक्तीने दिवसा आपला जो वेळ आहे 9 वाजेपासून ते 5-6 वाजेपर्यंत धन अर्जन करण्यासाठी वापरला पाहिजे. कशासाठी, पैसे कमावण्यासाठी. हा का, तर त्याला खूप जिम्मेदारी आहे परिवाराचं पालन पोषण आदि करणे. आणि नाही की रात्री रात्रीपर्यंत तेच व्यक्ती 4 सकाळी 5 ला उठतोय तर रात्री 12 वाजेपर्यंत एकच करत असतोय, पैसे कमवायचे पैसे कमवायचे. आणि संध्याकाळचा वेळ त्याने आपल्या परिवारासाठी दिला पाहिजे. कुणासाठी, परिवारासाठी. मुले आहेत, आई वडील आहेत, पत्नी आहे, यांच्यासाठी वेळ दिला पाहिजे. आणि त्या वेळेत काय नाही की चला टीव्ही पाहत बसू या पिक्चरला जाऊ, नाही. संध्याकाळचा वेळ त्यांनी दिला पाहिजे, त्यांना भक्तीविषयी शिकवलं पाहिजे, स्वतः केलं पाहिजे, त्यांना टाइम देणं, चर्चा करणं. अशी दिनचर्याची कुणाची असेल, महाभारत सांगतंय, तो सुखी होईल. अन्यथा ते कुटुंब कधी सुख और शांती अनुभव करू शकत नाही. संध्याकाळी एकत्र येऊन आरती घेणं, कृष्णांबद्दल वाचणं ऐकणं, परिवाराबरोबर मंदिरात जाणं, अशी दिनचर्या आहे का कुणाची, नाही. सकाळी उठलं तरी आपलं तेच समस्या, जीवन पूर्ण दिवसभर तेच, तिला शांत. आणि संध्याकाळी पण तेच असते. काय केलं पाहिजे, 3 वेळा तिला बाहेर घेऊन जाणार, माटी मागणे तर पुढं नाही. काय केलं पाहिजे व्यक्तीने, सुख ग्रस्तच जीवन कसं असं पाहिजे, सकाळी कोणासाठी वेळ, दुपारी, दिवसभर धन अर्जन करणं, हा आणि संध्याकाळी कुटुंबासाठी. असं देतोय का आपण, नाही. आपलं जीवन कसलं आहे, आणि त्यासाठी हे फार महत्वाचं आहे. तर आपल्या जीवनामध्ये प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. चाणक्य पंडित म्हणले, तुमच्याकडे 1 करोड रुपये जरी असेल, तुमच्या जीवनात घालवलेला 1 मिनिट पण तुम्हाला वापस येणार, जो काल निघून गेलाय ना तो तुमच्याकडे येणार नाही. गेलेला आजचा पूर्ण दिवस तुमच्याकडे 1 करोड रुपये जरी द्या, म्हणाल मी फार धनवान आहे, एवढे पैसे घ्या, लेकिन 1 तास मला वापस द्या, येऊ शकत नाहीये. त्यासाठी महत्वाचं आहे प्रत्येक दिवस. आणि ह्या प्रत्येक महिन्यामध्ये 2 दिवस सगळ्यात महत्वाचे आहेत, आणि ते आहेत एकादशीचे दिवस. कोणते, एकादशी. भगवंतांना एवढी प्रिय आहे, कृष्णांना त्याच्या व्यतिरिक्त ह्या संसारात कोणी प्रिय नाहीये. त्यासाठी एकादशीच्या दिवस, प्रत्येक तिथी असते ना, प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी. तर ही जी तिथी आहे एकादशी, कृष्णांना फार प्रिय आहे. भगवंत त्या व्यक्तीचे प्रिय बनतात, सेवक बनतात. त्यासाठी एकादशीचं दुसरं नाव आहे माधव तिथी. काय नाव आहे, हा कृष्णांचं एक नाव काय आहे, माधव. माधव शब्दाचा अर्थ काय आहे, मा मतलब लक्ष्मी आणि धव मतलब पती. लक्ष्मीचे जे पती आहेत ते कोण आहेत, माधव आहेत. त्यासाठी ही माधव तिथी, शास्त्र सांगते माधव तिथी भकती जननी जतने पालन करी. एकादशी मतलब माधव तिथी, आणि प्रत्येक व्यक्तीनं ही तिथी गंभीरतेने पालन केली पाहिजे. इकडे काही हो, त्यासाठी प्रत्येक 15 दिवसांमधून एकादशी येते, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाची 2. ती माधव तिथी एकादशी ही भगवंतांना फार प्रिय आहे, आणि ती व्यक्तीनं पालन केली पाहिजे. कशी पालन केली पाहिजे, कशी पालन केली पाहिजे, का पालन केली पाहिजे, तर ह्या दिवशी एकादशीच्या पदार्थांच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी आहेत, भात आहे, तान बाकी गोष्टी आहेत ना, त्याच्यामध्ये पाप निवास करत जाऊन आजच्या दिवशी काय करताय पाप, त्यासाठी त्याचा स्पर्श नाही केला पाहिजे व्यक्तीनं, कारण व्यक्ती पाप खातो, त्या गोष्टी खातो मीन्स काय करतो, आजच्या दिवशी पाप खात असतो जाणून बजून. म्हणजे शास्त्र सांगते की जानिया शुनिया विष खायनो, तो व्यक्ती जाणून बुजून विष खातोय त्या दिवशी, काय खातोय विष, कसं तो ठीक होईल. त्यासाठी सगळं पाप पुरुष भगवंतांनी सांगितलं की एकादशी ह्या दिवशी सगळं जे पाप आहे ह्या अन्नामध्ये जाऊन निवास करेल, आणि ते व्यक्तीनं खाल्लं नाही पाहिजे, त्याचा त्याग केला पाहिजे. आणि जो खातो तो वास्तविक आपल्या जीवनामध्ये काय वाढवत असतोय, पाप खात असतोय, पाप वाढवतो. आणि भगवंतांना अर्पित न केलेलं खातो व्यक्ती बाकीच्या दिवशी त्यामध्ये पाप निवास करत असते, तो पापच खात असतोय. त्यासाठी बाकीच्या दिवशी भगवंतांना अर्पण न केलेल्या वस्तू खाऊ नयेत. आणि एकादशीच्या दिवशी ग्रेन्स अन्न धान्य खाल्लं नाही पाहिजे बिलकुल पण. हा, त्यासाठी त्या दिवशी उपवास म्हणतो ना आपण, उपवास आहे मला आज. उपवास मतलब उपचा अर्थ काय आहे, जवळ. वास मतलब निवास करणं. तर हे उपवास केल्याने व्यक्ती भगवंताच्या जवळ निवास करतो, काय करतो, भगवंताच्या जवळचा बनतो तो. हा, उपवास जवळ राहण्याचा मौका मिळतो. त्यासाठी हे फार महत्वाचं आहे की एकादशी ही कुणाच्या प्रसन्नतेसाठी आहे, भगवंताच्या कृष्णांच्या प्रसन्नतेसाठी आहे. जर तुम्हाला विचारलं की आज एकादशी होती काय केलं तुम्ही, आज जीवनभर काय केलं भगवंतासाठी, हा पप्पू काय केलं आज सांग बरं, जरा ताट बसा, डोळे झाकू नका, साडे नऊ शिवाय सुट्टी नाही, दिवसभर चरलेत चांगले, हा झोपा पण काढल्या, काय केलं आज भगवंतासाठी. हा, जर तुमची आई बाबा बाप कोणी आला असेल तर काय करतो आपण, कोणी आपले स्पेशल व्यक्ती आले तर काय करतो ना, आज भगवंतासाठी काय केलं मी. झोपायच्या अगोदर रोज विचार केला पाहिजे की आज मी दिवस घालवला, आज मी भगवंतासाठी काय केलं. सगळं काय करतोय कोणासाठी करतोय, स्वतःच्या शरीरासाठी, बायकोसाठी, पोरांसाठी, गाडीसाठी, बैलांसाठी, कुत्र्यासाठी, मांजरासाठी, हा सगळ्यासाठी व्यक्ती पागल आहे. जर त्यासाठी सांगितलंय की झोपायच्या अगोदर व्यक्ती एक मिनिट विचार करायचा की आज मी केलं काय माझ्या जीवनात, रोज तेच करतोय मी, खातोय, पितोय, झोपतोय, टीव्ही पाहतोय, हा करतोय काय मी जीवनामध्ये, हे कार्य रोजच आणि दिवस चाललाय. सुखदेव गोस्वामींनी परीक्षिताला सांगितलं की अरे परीक्षित, लोक किती मूर्ख आहेत, सूर्य उगवतो आणि मावळतो आणि अशा व्यक्तींच्या जीवनाचा नाश करत चाललेला आहे, तरी ती लोक बिलकुल पागल आहेत, मूर्ख आहेत, त्यांना दिसून सुद्धा दिसत नाही आपल्या जीवनाचा सत्यानाश. हा, असे सुखदेव गोस्वामी म्हटले. हा, तर काय केलं आज दिवसात भगवंतासाठी सांग, आधी सांगा तुम्ही काय केलं आज भगवंतासाठी, अन्न सरळ बसा, काय केलं आज भगवंतासाठी, की भगवंता आज मी तुमच्यासाठी हे केलं, तुम्ही एवढं दिलं मला, एवढा प्रकाश दिलाय त्याला बिल भराय नाही लागत, हवा दिली त्याचे पैसे द्यावा लागत नाही, हा एवढं सगळं वातावरण चांगलं दिलंय, झाड झुडप दिल्यात, हा काही करावं नाही लागत, त्याचं बिल नाही देत मी काही, परंतु मी काय केलं तुमच्यासाठी, तुम्ही रोज माझ्यासाठी एवढं करताय. हा, भगवंत थोडा ऑक्सिजन बंद करेल 2 मिनिट तर तुम्हाला व्हेंटिलेटर मध्ये ठेवायला लागत हॉस्पिटल मध्ये, एवढं डोळे असे उघडून नाही का, तर एवढं भगवंत आपल्यासाठी रोज करतात, पण आपण काय करतोय गोष्ट त्यांच्यासाठी, काय केलं आज भक्ती, काय केलं, तू तुझं नाव भक्ती आहे, नाव बदलायला लागेल मग, काय केलं आज उड्या मारल्या, हा तुझं नाव काय आहे, काय केलं तू आज बोला मामा, काय केलं, काय केलं आज आम्ही बाईनं, काय केलं आई, काय केलं तुझी जपमाळा कुठं सोडून आले चेन्नात, सगळं सुटलं आता हळूहळू, सोडायचं नाही, सगळी सुटली तर चालते जीवनातून, भगवंत नाही सुटले पाहिजे. हा दे ना, एक व्यक्ती आला फार तिकडं राहत होता, कुठं राहत होता, दिल्लीला राहत होता, कुठं राहत होता, पक्का शिकला वगैरे आला, आणि त्याच्याकडे सगळ्या 10-12 बॅगा, खूप पैसे पाणी, आणि गावाला जायचं होतं त्याला, तर मध्ये एक नदी होती, नदीतून त्याला नदी पार करायची होती, तर तिथे एक नाविक होता ना बोट घेऊन जायला, मग तो बसला नावेमध्ये, नावेत बसला तर याला वाटलं मी किती शिकलेला आहे, माझ्याकडे कम्प्युटर आहे आणि माझ्याकडे फोन आहे आणि माझ्याकडचं एवढं ज्ञान आहे, मला इकडं जाऊन आलो तिकडं असं, त्या बेचारा होडीवाल्याला बोलत राहिला, म्हणला तुला कम्प्युटरचं ज्ञान आहे का, तो म्हणला मला कुठं गावाचा राहणार आहे, मी ती होडी चालवायची इकडून तिकडं, मला कायचं कम्प्युटरचं ज्ञान. तो तो म्हणला तो मग तो दुसरा व्यक्ती म्हणते की तुझं तर 25% जीवन बर्बाद आहे, किती टक्के मग पुढे जाता जाता नाव थोडी पुढे गेली, म्हटलं तुला ते आजकाल माहितीये का आपकी बार मोदी सरकार. तो म्हणला मला ते काय मोदी फिदी माहित नाही काहीच, मला ते हेच माहितीये रोजी रोकडा खाण्यासाठी तुकडा खाण्यासाठी आपली नाव इकडून तिकडून घेत जाणं. तो म्हणला तुला ते पण माहित नाही आजकाल इलेक्शन मध्ये हे झालं ते झालं ते माहित नाही तुला, तुझं जीवन बर्बाद आहे. किती % 50 किती, पहिलं 25 आणि आता 50 किती झालं 75. मग आता थोडी जर नाव ना मध्ये गेली, मायापूरला जा ना नदी किती मोठी आहे, अशी मध्ये गेली नाव आणि अचानक तुफान आलं, वादळ वारा सोसाट्याचा वाहू लागला आणि मग अचानक नाव अशी डुबायला लागली. त्या होडीवाल्याने विचारलं हा ओ मिस्टर बॅरिस्टर हा तुम्हाला पोथा येते का, तो म्हणला नाही. तो होडीवाला म्हणला तुझं जीवन 100% काय आहे बर्बाद आहे. हा तसंच आहे आपलं सगळं काही करा जीवनात, भगवंतांना पकडून नाही ठेवलं जीवनात, मग ते जीवन किती % बर्बाद आहे तुमचं 100. मग तिकडे तुम्हाला हे इलेक्शनच्या सगळ्या राज्यातले किती खासदार आले ते माहीत असू द्या, नाही तर मोदीनं काय केलं, मोदी संडासला गेला तरी आपल्याला माहित असते असले लोक आहेत, भगवंताबद्दल नाही कधी माहित. म्हणजे एवढं पागलपण आहे लोकांच्या डोक्यामध्ये. हा त्यांच्या डोक्यामध्ये काय घाण भरलेली आहे, काय भरलेली आहे, ह्या संसारिक बातम्या डोक्यात ठेवणं म्हणजे कुडा कचरा घाण ठेवणं डोक्यात. हा डोक्यात डोकं कशासाठी दिलंय, भगवंतांना ठेवण्यासाठी दिलंय. त्याचा वापर असला असली दुनियाभरची घाण ठेवण्यामध्ये केली तर आपलं जीवन बर्बाद आहे. हा त्यासाठी फार महत्वाचं आहे की काय केलं मी आज भगवंतासाठी, काय केलं जितू आज तू सकाळपासून, जप केला का कोणी, किती माळा केल्या आज कोणी, हा गप्पा मारल्या केवळ, खाल्लं खूप एकादशी पनीर पकोडे आणि भाकरी आणि बेसन आणि आंबे. आम्ही म्हणतो गोड तुझे नाव गोड तुझे रूप, पण माझी जीव नाही ना हालत भगवंता तुझं नाव गोड लागतच नाही, कसं लागतंय कडू कडू लागतंय. आंबा कसा लागतोय, भूक नसली तरी 10 आंबे जातील, पण भगवंताचं एक नाव आपल्याला उच्चारण करता येत नाही. भगवंत जीभ कापून टाकतील एक दिवस, काय करतील ही जीभ माझं नाव उच्चारण नाही करेल, देतील मग आजार, मग काही चालणारच नाही, ते जीभ काय नाही होणार उचलू शकत नाही. त्यासाठी हे सगळं याच्या अगोदर कोणाला भरोसा आहे का, पॅरालिस कधी येईल आपला असं लकवा कधी मारेल सांगून येईल, हे सगळं याच्या अगोदर करा. हा ते सगळं जीवनात समस्या यायच्या अगोदर सगळी भक्ती करायला लागा, अशी तयारी पाहिजे. अरे फार कमी आता शॉर्टकट मारा, भक्ती करा मृत्यू यायच्या अगोदर, मथारपण यायच्या अगोदर, आजारपण यायच्या अगोदर, डायबिटीज व्हायच्या अगोदर, ब्लड प्रेशर व्हायच्या अगोदर, है ना, हे सगळं यायच्या अगोदर करा. ते आल्यावर काहीच होणार नाही, रडावं लागणार केवळ काय, आणि म्हणणार अरे अरे ते दिवस निघून गेले, कसं हवा सुंदर होती, झाडं होती, आंबा होते, नाही का, आणि माझं शरीर धंदाट स्ट्रॉंग होत, पोर बारकांनी होती तेव्हा भक्ती करू शकत होतो, आता ही पोर मोठ्यांनी झाल्या होती, शाळेत गेल्यावर त्यांचा डब्बा बनवा, हे करा ते करा, त्यांना शाळेत सोडा, जप करता येईल का. प्रत्येक वेळी हे मन आपलं हमेशा काही ना काही बहाना मारतंय, मन म्हणते अरे आज नको ना, आज तू थकलेला आहेस, काय झालेला आहेस, थकलेला आहे, तुला ना आज भूक लागलेली आहे, तुला ना आज ताप आलेला आहे, तुला ना आज गाया राहिला तिकडं काम करायला. मन आपल्याला हमेशा घेऊन जात की भक्ती नको करो, सगळं दुसरं काही कर. त्यासाठी जर स्वतःला रोज आपण विचारलं की मी करतोय काय माझ्या जीवनात, वर्षानुवर्ष निघून गेले रोज तेच काम आहे, खात राहतोय आणि टॉयलेटला जात राहतोय, है की नाही, हे पोट असं आहे थैले भरतच नाही कधी. किती वर्ष झाले भरली का? कुणाची भरलेली आहे? नाही, खाली होती. सारखं भरायला लागते तिला. हा, त्यासाठी कधी विचार केला पाहिजे आपण कि मी का नाही भगवंताची भक्ती करत, काय अशी कमी आहे माझ्यामध्ये, का नाही माझ्याच्या नाव भगवंताचं जप करतात, का नाही मी वाचत भगवंताविषयी, का नाही तुळशीची सेवा करू शकत, का नाही भगवंताची सेवा करू शकत. हा, हे सगळं सुविचार केला पाहिजे आपल्याला. त्यासाठी भगवंतांनी हे महिन्यातून दोन दिवस दिलेत. एकादशीच्या दिवशी एवढी सुट असते की व्यक्ती थोडं जरी भगवंताचं नाव जप करतो, थोडी जरी गीता भागवत वगैरे वाचतो, ऐकतो, तुळशीची सेवा करतो, भगवंत त्याच्यावरती खूप प्रसन्न होतात. त्याला पंढरपुरीकडे तिकडे जायची आवश्यकता नाहीये. जेव्हा व्यक्ती भगवंताचं नाम जप करत असतो, त्या स्थानामध्ये सगळे तीर्थस्थान येऊन बसतात, त्या स्थानामध्ये भगवंत येऊन बसतात. त्यासाठी नारदाने एकदा कृष्णांना विचारलं, हे कृष्ण मी फार फिरत असतो आणि लोक मला विचारतात भगवंत कुठे राहतात. काय विचारतात? भगवंत कुठे राहतात. तर मग भगवंतांनी विचारलं नारदा, नारदांनी विचारलं भगवंता तुमचा पत्ता काय आहे, राहता कुठे मला सांगा. तर भगवंत म्हणतात, नाहम तिष्ठामि वैकुंठे योगिनाम हृदयेश्वः यत्र गायन्ति मद्भक्ता तत्र तिष्ठामि नारद. हे नारदा, मी वैकुंठामध्ये नाही निवास करत, मी योगी लोक माझं ध्यान करतात त्यांच्या हृदयामध्ये पण निवास नाही करत. मी कुठं राहतोय? जिथं माझे भक्त मेऱ्या माझ्या नावाचा उच्चारण करतात त्या ठिकाणी मी राहत असतो. त्यासाठी आदिपुराणामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, जो व्यक्ती झोपून पण माझं नाव घेत असतो, मी त्याच्याजवळ बसून ऐकत असतो, आणि जो व्यक्ती बसून माझे नावाचं उच्चारण करतो, मी त्याच्या शेजारी उभा राहून नाव ऐकत असतो माझं नाव, आणि जो व्यक्ती उभा राहून नाव घेत असतो, मी नाचत असतोय. काय करत असतो? नाचत. आणि जो व्यक्ती नाचून हात वरती करून माझ्या समोर नृत्य करतो, माझ्या नावाचं उच्चारण करतो, मी त्याला आलिंगन करत असतो आपल्या धामात नेण्यासाठी. हा, त्यासाठी आपलं हे घर नाहीये, आपलं घर भगवंताचं धाम आहे, वृंदावन आहे, है ना, मथुरा गोलोक वैकुंठ आहे. त्यासाठी तुकाराम महाराजांच्या शेजारी आपला जन्म झालाय. कोणाच्या शेजारी कोण आहे? आपल्या तुकाराम महाराजांसारखे महान संत. आपण आपण असले आळशी निठल्ले, है ना, एवढे महान संत तुकाराम महाराज. भगवंताचे एवढे प्रिय की पंढरपूर सोडून भगवंत कुठे यायचे? कुठे यायचे? देहूला यायचे. त्यासाठी भगवंत थोडी जरी भक्ती केली ना, कपट भावना हृदयातून काढून भगवंत तुमची सेवा करायला लागतात. रामदास स्वामींचं नाव ऐकलंय का? समर्थ रामदास ऐकलंय का? कोण होते ते? ऐकलं तर बरंच काही आहे. तुम्ही काल पण संध्याकाळी ऐकलं होत. हा, ऐकलं तर खूप आहे. हा, पण कठीण आहे जीवन. ते स्वामी रामदास रामाचे भक्त होते. कुणाचे? रामाचे. तर त्यांना एकदा 4 महिन्यासाठी कुठं जायचं होतं. तेव्हा त्यांनी काय केलं, त्यांचा एक शिष्य होता, त्याचं नाव होतं बेंड्या या असंच काय, असंच काहीतरी नाव होतं. स्वामी रामदासांनी सांगितलं की हे त्यांच्या शिष्याला सांगितलं की आता मी 4 महिन्यासाठी चाललोय चातुर्माश करायला. आपलं जे आश्रम आहे ना, मंदिराचं ध्यान ठेव, आणि मंदिरात सीताराम लक्ष्मण हनुमानाचे विग्रह होते, त्यांची सेवा कर. आता हा एकटाच राहायचा, याला काय मंत्रबिंत्र येत नव्हते, संस्कृत काय येत नव्हती, सिंपल होता, सरळ हृदयाचा, सेवा करायची भावना खूप, भगवंताचं नाम जप करणं. आता हे रामदास स्वामी निघून गेले, आता हा करत राहिला. आता म्हणलं भगवंता काय करू, मला तर काय, मी अनाडी आहे आणि मला काही बुद्धी नाही. तर त्याने आपलं भगवंतांना रोज सकाळी स्नान घालावं लागतं ना, आपलं मग उचलला, भगवंता समोर ठेवला, भगवंता उशीर झालाय सकाळचं, जरा नाणं पानं उर का तुमचं. भगवंतांनी पाहिलं किती सरळ हृदयाचा हा, किती प्रेम आहे माझ्याबद्दल, हृदयात काही कपटतेची भावना नाहीये. भगवंतांनी रामाने विचार केला, अरे बदे राम, भगवान रामाने तुरंत ते विग्रह होते ना, आता आपल्याला वाटते विग्रह उभे राहतात, ते काय बोलत नाही, चालत नाहीत. हा, त्यांना भोग लावा नाही तर लगा लाव, पण ते बघत असतात तुमच्याकडे कसं खाते, चोरून खातोय कि कसं खाते. हा, भोग लावून नाही खाल्लं तर मग त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. हा, भगवंत गीतेत म्हणतात 3 अध्यायामध्ये, जो व्यक्ती मला अर्पण नाही करून खात, हे अर्जुनाचा चोर आहे. आणि तो पापच खात असतो असं अर्जुनाला क्लिअर सांगतात. तर याने काय केलं, भगवंता तुम्ही हे पाणी घ्या, जरा जा ब्रश ब्रश करा. भगवंत उठले ना सीतादेवी बरोबर, गेले आपलं दातून वगैरे केलं आणि आंघोळ केली, स्वतःच नेऊन बसले पुन्हा मंदिराच्या याच्यावरती सिंहासनावरती. आणि रोज मग हे त्यांची सेवा करायची, पूजा करायची. आणि एकदा त्यांच्या आश्रमामध्ये बरेच काही साधू महाराज आले. आता हा एकटेच होते, यांच्यावरती सेवेचा एवढा जोर, मंदिरात भगवंताची सेवा करा, हे सगळे आले त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवा एकटाच. आता त्यांना वाटतं कोण मला का सेवा, आपल्याला वाटतंय ना एकटं किती भांडी घासणार, आपल्याला वाटतं दोन चार माणसं अजून पाहिजेत भांडी घासायला, पाणी भरायला पाहिजे, नाही का गुरु पाहायला पाहिजे, एकट्याने कव्हर करणार एकटं माणूस वाटतंय का नाही. तसंच त्यांनी विचार केला, मी एकटं किती आता करू. आता विचार केला कोण माझी सहायता करणार, त्यांना विचार आला की अरे आता आमच्या मंदिरामध्ये सीता राम लक्ष्मण हनुमान चार आहेत. किती आहेत? आणि ते सारखे बसलेलेच असतात, काही काम करत नाहीत. हा सारखं त्यांना भोग लाव खातच राहत. त्यांनी विचार केला, आता आयडिया आलेली मला, हेल्प मग किचन एवढं मोठं आहे, एवढ्या भक्तांचा प्रसाद बनवायचा म्हणल्यावर मला पाणी व्हायला पाहिजे, लाकूड तोडायला पाहिजे आणि पत्रावळ्या वाटायला कोणी पाहिजे. तर त्यांनी विचार केला की चार लोक बसलेले आहेत तिथं. गेले हनुमान राया पुढे, पुन्हा पुढे गेले हनुमंता तुम्ही तर फार धन दाखट आहात, चला आता जरा पाणी व्हायला चला. काय करायला? हनुमंतानी सांगितले किती प्रेमाने हा भक्त मला बोलवतोय. आणि त्यांनी ना, जेव्हा भगवंताशी प्रेम असते ना, जसं कुणावर कुणाशी फार प्रेमाचे संबंध आहे, त्याला एक शब्द जरी बोलला तो व्यक्ती सगळं काय करायला तयार आहे की नाही. हा त्यासाठी फार महत्वाचं आहे, तुम्ही प्रेमाने जिंकू शकता कोणाला. भगवंत तुमच्या पैशाने, तुमच्या सुंदरतेने, तुमच्या बल ऐश्वर कशाने विजय नाही होत, भगवंत प्रेमाने जिंकू शकता भगवंताने. कशाने? प्रेमाने. प्रेमाचे भुकेले आहेत भगवंत. गेले आणि हनुमंतांना सांगितलं, हनुमंत ना म्हणू शकत नव्हते. निघाले हनुमंत, आपलं गदा साईडला ठेवले, चला आता सेवेला जातो. आणि मग यांना पण सांगितलं, लक्ष्मणा तुम्ही पण चला मदतीला, तुम्ही सगळे लाकड तोडायचे आणि चुलीत घालत राहायचे. सीतादेवी तुम्ही चपाती बनवायला, काय बनवायला? चपाती. आणि हा रामाला सांगितलं, भगवान राम तुम्ही जी वाळलेली जी पान आहेत ना ती एकत्रित करायची आणि त्याचे द्रोणे बनवायचे. काय द्रोण म्हणजे ना पत्रावळे बरोबर. आता यांची टीम विखूच भक्त, यांच्याबरोबर किती भक्त सेवेला होते? चार, हनुमान लक्ष्मण सीतादेवी चपाती लाटायला, राम आपले आहेत. आणि फार चाललं होतं सुंदर, सगळे खुश. भगवंतांना आनंद येतो जेव्हा ते भक्तांचे आदेश पालन करायला लागतात. आता अर्जुन, अर्जुन रथावरती बसायचा, रथ कोण चालवायचा? हा का बरं, कृष्णाने एवढं प्रेम होतं अर्जुनाबद्दल, अर्जुनांचं प्रेम कृष्णांवरती होत. आणि अर्जुनाला उजव्या साईडला जायचं असेल तर अर्जुन नाही म्हणायचे अरे कृष्णा उजव्या साईडला जा, नाही लात मारायची. इथं कुठं मारायचे? इथं मारली ना लात तर कृष्णांना कळायचं कुठं जायचंय मला. भगवंतांना आनंद वाटायचा की अरे त्यांची हा माझ्या भक्ताचे चरण पडतात माझ्या पाटणीवरती. या साईडला जायचं असले अर्जुन हे लात मारायचा, सरळ जायचं असलं ते मध्ये मारायचा. तर भगवंत सगळं आनंद अनुभव करतात ज्यावेळी भक्त. पण त्यासाठी काय पाहिजे? प्रेम भगवंतावरती. आणि मग आता रामदास स्वामी वापस आले तर हे गेले त्यांचे शिष्य बाहेर आश्रमाच्या बाहेर गेले आणि त्यांनी प्रणाम केला, साष्टांग दंडवत प्रणाम असत झोपून. आणि मग सांगितलं सगळं काय ठीक चाललंय ना आश्रम मध्ये? ते म्हणजे पहिल्यापेक्षा जास्त चांगलं चाललंय, आता सगळे ऍक्टिव्ह झाले, कुणी आळशी. मग गेले तर रामदास स्वामींनी पाहिलं तर रडायला लागले. रामदास स्वामी म्हणले काय प्रभू राम तुम्ही द्रोणे बनवताय, सीता माता तुम्ही काय करताय तपत्या लाटताय, हनुमान राया तुम्ही काय करताय पाणी वाहताय, लक्ष्मण काय करतात सर्पणान त्या डोंगरावरनं. ते म्हणले अपराध क्षमा करा या शिष्याला काय हे नाही. ते भगवंत म्हटले तुझ्यापेक्षा तुझ्या शिष्याची भक्तीनं मी फार हे झालेलो आहे, आम्हाला फार आनंद वाटतोय त्याच्या आज्ञेचं पालन करायला. तसंच आहे, भगवंत भक्तांसाठी काही करू शकतात परंतु त्यासाठी काय केलं पाहिजे? भक्तांनी भगवंतासाठी भक्ती केली पाहिजे. आणि भक्ती शब्दाचा अर्थ काय आहे? प्रेममयी सेवा. काय आहे? प्रेममयी सेवा. कुणालाही जिंकू शकता तुम्ही, कशेना, सेवा केल्याने. आता एखादं कुत्र रोज शेपूट तुमच्या पुढे हलवत राहिलं, त्याची ही सेवा आहे. व्यक्तीचं हृदय जिंकून टाकतो की नाही, टाकतो की नाही पप्पू, तसच आहे. आपण कुणाची कुणाला जिंकायचं असेल त्याची सेवा केली तो व्यक्ती तुमचा होऊन जातो. तसंच आहे, भगवंताला जर जिंकायचं असेल, आपलं बनवायचं असेल, तर त्यांची सेवा केली पाहिजे. पण सेवा कशी केली पाहिजे हे शिकलं पाहिजे. असं नाही की मला जे वाटते ना तशी भगवंताची सेवा, नाही. सेवा कशी करायची हे शास्त्रांमध्ये दिलेलं आहे, ग्रंथांमध्ये दिलेलं आहे. ते वाचले पाहिजेत, ऐकले पाहिजेत, तेव्हाच कळेल. एखाद्या व्यक्तीला हे करायचं असेल, प्रसन्न करायचं असेल, हा, तर जाऊन त्याच्या बायकोला विचारायचं की याला काय आवडतं, याला कोणते कलर आवडतात, आहे की नाही. मग त्याच्यानुसार त्याला गिफ्ट वगैरे दिले तर तो प्रसन्न होतो. तसंच आहे, भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी दोन, एक तर भक्तांना विचारणं आणि दुसरं शास्त्रांमध्ये ग्रंथांमधून वाचणं. तेव्हा आपण समजू शकतो की भगवंतांना कसं प्रसन्न करायचं. त्यासाठी जो प्रत्येक दिवस महत्वाचा आहे, लेकिन एकादशी सारखा दिवस नाही. एकादशी आली तर भक्ती करणं, जप करणं, वाचणं, ऐकणं, कीर्तन करणं, दर्शन करण्यासाठी जाणं, तुळशी अर्पण करणं, तुळशीची परिक्रमा करणं. रोज शास्त्र सांगतंय, जेवायच्या आत, तोंडात काही जायच्या आत तुळशीला पाणी दिलं पाहिजे. रोज व्यक्तीने काय दिलं पाहिजे? हा, तुळशीची सेवा भगवंतांची कृपा प्राप्त करत असतो. तुळशीचं सेवन ज्या घरात तुळशी वाढते तिथं भक्ती निवास करते. हा, आणि जिथं तुळशी घेऊन जाते समजलं पाहिजे की तिथं भक्तीचा लवलेश नाहीये. हा, तर भगवंताच्या चरणांवरती कृष्णांच्या शरीरातून आणि चरणांतून तुळशीचा सुगंध येत असतो हमेशा. कशाचा? हा, भागवतामध्ये वाचाल तर तुम्ही पहा, सगळ्या ठिकाणी भागवतात ते वर्णन आहे. कृष्ण वृंदावनात तुळशीच्या जे पान आहेत आणि मंजरी आहेत त्यांच्या माळा हमेशा धारण करतात, आणि त्यांच्या चरणांवरती काय असते? हमेशा तुळशी असते. त्यासाठी सगळ्या संतांनी तुळशीचं वर्णन केलंय. केलंय की नाही? तुकाराम महाराजांनी पण केले की ज्या दरवाजा पुढे तुळशी वृंदावन आहे ते स्मशान आहे. ते काय आहे? घर, स्मशान भूमी आहे. हा, आणि एकादशी पालन न करणं हे सगळं, तर हे फार तुळशीची सेवा, एकादशीचं पालन करणं, हे दोन फार महत्वाचं आहे. काही हो या नाही हो आपल्याने, आणि भगवंताच्या नावाचं जप करणं हे करत राहिलं पाहिजे हमेशा. हा, तर ह्या गोष्टी फार गंभीरताने घ्या आणि भक्ती करा. रोज विचार करा, मी काय केलं आज माझ्या जीवनात? आज पण केवळ खाऊन आणि झोपून जीवन काढले. हा, आणि असं नाही होणार की आता शरीर उद्याच शरीर चांगलं होईल. आपल्याला काय वाटतं? उद्याचा दिवस चांगला होईल, शरीर चांगलं होईल, उद्या करेल. उद्या करत करत मथरा होईल व्यक्ती आणि शरीर खराब होत जाईल. त्यासाठी आज जो मला दिवस भगवंताने दिलाय तो माझ्यासाठी. उद्या मी दिवस माझे डोळे उघडे राहतील याचा भरोसा कुणाचा भरोसा आहे? उद्याचा दिवस पाहिजे ताकद आहे का कुणात? नाही. आता किती लोक, आता एक गावात येणार आहे व्यक्ती जो मृत्यूमुखी पडला, नाही का, त्याला काय माहिती आजचा दिवस पाहायला भेटेल की नाही, है की नाही? पण आपल्याला वाटते मी पाहणार उद्या, आंब्याच्या झाडाचे आंबे उद्या मला पाहायला भेटणार आहेत. हा, असं एवढं आपल्यालाही आहे, पण माहित नाही. काळ फार शक्तिशाली आहे. काळ काय आहे? शक्तिशाली आहे. त्यासाठी भक्ती सिद्धांत महाराज म्हणायचे, दोन गोष्टी जीवनात रोज हे ठेवा, आठवणीत ठेवा. एक भगवंताचं नाव आणि दुसरं मृत्यू. अन्ना सोडा, काय आवश्यकता नाही. काय काय ध्यानात ठेवा? दोन सांगा. काय ध्यानात ठेवा? दोन
देवाची भक्ती.
भक्ती नाही ठेवा ध्यानात. हा, ध्यानात दोन गोष्टी ठेवा. काय? भगवंताचं नाव, दुसरं मृत्यू. ते एका शिष्याने विचारलं का बरं असं? ते म्हणले भगवंताचं नाम स्मरण करत राहिलं, जप करत राहिलं तर मृत्यूच भीती त्या व्यक्तीला नाही वाटणार. मृत्यूला स्वागत तो असं करतो की जसं कपडे बदलले, आपण रोज कपडे बदलतो तर दुखी होतो का? नाही. तसंच हे शरीर कपड्याप्रमाणे भगवंताचं नाम जप करणं, भागवत आदीचं वाचन करणं, भगवंताची सेवा करणं, आपण या शरीराशी असं होऊन जातो की जसं नारळ वाळल्यावरती कसं त्याच्या कवट्यातून वेगळा होतो की नाही आतमध्ये, काय म्हणतात ते खोबरं, तसंच या शरीरात होतं. भक्ती करत राहिलं राहिलं ना त्या शरीराचे प्रेम खतम होऊन जात आणि मृत्यूचं त्याला भय नसतं व्यक्तीला. आणि दुसरं मृत्यूचं स्मरण ठेवल्याने काय होईल, अरे माझ्याकडं टाइम फार कमी आहे, भक्ती केली पाहिजे, भगवंताचं नाम जप केलं पाहिजे, भगवंताची सेवा केली पाहिजे, तुळशीची सेवा केली पाहिजे, हमेशा मंगी करत राहत. त्यासाठी ह्या दोन गोष्टी करणं. कोणत्या दोन गोष्टी करणं? अशी सरळ बसा, हा संध्याकाळ झाली की डोळे झाकायला सुरुवात. कसं व्हायचं? मी काय त्यासाठी नाही आलो इकडं तुमच्या भाकरीन ते बेसन खायला. हा माझं येऊन काय फायदा आहे का इकडं? नाही. यासाठी नाही आलो मी तिकडनं की इकडं बास भाकरीन बेसन तिकडं काय मला भेटत नाही मग इकडं आलो खायला. नाही. हा येऊन चर्चा करणं जप करणं हे महत्वाचं आहे. नाही तर भेटून भेटून काय, कसे आहेत तुम्ही, काय चाललंय, बरं बाळा ठीक आहेत ना, हे काय नाही क्वचित. ते तर फोनवर चालतच असते. महत्वाचं काय, किती भगवंताची सेवा केली, जप केला की नाही केला, शास्त्र वाचतात की नाही वाचत. ते करत असाल तर आमचे प्रिय, नाही तर आमचे प्रिय कोणी त्या जगात नाहीये. हा अन्यथा हजारो लोक आहेत जे भगवंताची भक्ती करतात ते आमचे बांधव आहेत. तुकाराम महाराज काय म्हणतात, आमचे बांधव कोण आहेत? हा वसुदेव कुटुंबकम. आता व्यक्तीला वाटतं माझं कुटुंब, पण हे कुटुंब माझं नाहीये. माझं कुटुंब काय आहे, शास्त्र सांगते पूर्ण जगत ही आपलं कुटुंब आहे. कारण सगळी लोक वासुदेवांची मुलं आहेत, भगवंताची काय आहेत, मुलं आहेत. त्यासाठी सगळी लोक आपलं कुटुंब आहेत. आणि जे भगवंताची भक्ती करतात ते आपले नातेवाईक आहेत, ते आपले बांधव आहेत, है ना. जे भगवंताची भक्ती करत नाही ते आपले बांधव मित्र नाहीयेत, नातेवाईक नाहीयेत, असं शास्त्र सांगते. तुकाराम महाराज म्हणतात ना, काय अभंग आहे का असं याच्या संबंध,
हा
ती आपली जाती आहे. कोणती जात आहे आपली? वैष्णवांची, भक्तांची. हा ही आपली फॅमिली, हरे कृष्णा फॅमिली. कोणती फॅमिली?
हरे कृष्णा. हा
जे हरे कृष्णा भक्ती करतात भगवंताची ते आपलं परिवार आहे. परिवार छोटा नाही की मी माझी बायको माझी पोर, आता याला आपण परिवार म्हणतोय. परिवार म्हणजे जॉईंट फॅमिली, दोन चार भाऊ त्यांच्या बायका त्यांची पोर असं जॉईंट परिवार. आता न्यूक्लिअर परिवार आहे, न्यूक्लिअर म्हणजे छोटा बिलकुल असं, दोन पती पत्नी मुलं आणि ते पण. आता एका शाळेमध्ये एक बारीक वर्ग होतं, त्याला शिक्षकाने विचारलं तू जरा मला व्याख्या कर कशाची जॉईंट फॅमिलीची, जॉईंटला काय म्हणतात, एकत्र कुटुंबाची व्याख्या. तो बारक पोरग म्हणलं मला माहिती आहे जॉईंट परिवाराची व्याख्या, माझी आई आणि माझे बाबा एकत्र राहतात याला जॉईंट परिवार म्हणतात, बाकी नाही. आणि आजकाल ते पण नाही राहते, आहे की नाही, किती डायव्हर्स. डायव्हर्स मीन्स हिंदीत काय म्हणतात, मराठीत घटल स्फोट, स्फोट होऊन जातो जीवनात. हा असलं जीवन आहे, म्हणजे एवढी दुर्दशा होत चालली आहे जीवनामध्ये का, तर भगवंताची भक्ती करत नाही आपण. हा तर भक्ती काय दोन गोष्टी आठवणी ठेवल्या पाहिजेत, सरळ बस काय ठेवल्या पाहिजे दोन गोष्टी आठवणीत, भक्ती हा आणि का ठेवला पाहिजे, शिला सांग का ठेवले पाहिजे दोन गोष्टी आठवणीत, भगवंताच्या नामाने घरात सुख शांती येते. आपण भगवंताची भक्ती ह्या आशेने केली तर दुखी राहू की घरात शांती आली पाहिजे घरात, नाही भगवंतांना चांगलं वाटते त्यांना आनंद देण्यासाठी मला भक्ती करायची, काय माझ्या घरात शांती असू नसो खायला असू नसो बस. का भगवंत का ह्या दोन गोष्टी आठवणी ठेवल्या पाहिजेत, हा काय ठेवलं पाहिजे जे तू सांग, नाही मी काय सांगितलं होत डेफिनेशन पाहिजे, सांग तू का ठेवायचे या दोन गोष्टी ध्यानामध्ये, कुणाला येते उत्तर, किती सरळ आहे. का हरिनामाचा जप का केला पाहिजे, भगवंताचं नाम नाम संकीर्तन साधन पै सोपे का केलं पाहिजे, सोपे गोष्ट आहे. पुढचं माहिती आहे आपल्याला, जळतील पापे. पण ते जप करायला सांगितलंय त्यांनी, नामस्मरण कर जिभेनं, ते होत नाही. लेकिन हा भंग झाला म्हणजे टाळ तुटून जातोय, कुठून कुठून टाळ तुटतो, पण हृदयातले घाण निघत नाही. जिभेनं नाव भगवंताचं नाही विचार, विठ्ठला किती विटंबना आहे. शब्द मला आठवणीत आहेत मराठी कसली विटंबना आहे, दुर्दशा आहे, आहे की नाही. मी आता आठून आठून मराठी शब्द बोलतोय हळूहळू. तर मग का ठेवलं पाहिजे भगवंताचं नाव स्मरण आणि मृत्यू, अण्णा सांगा.
आपल्याला भगवंत जर आपण नेहमी सेवा किंवा जप जप केलं तर ते आपण भगवंत प्रसन्न होतात.
आता तुमचं नाव रोज विचारत करत राहिलं, शंकर सावंत, त्याची मुलं अशी ते असे हे ते, चांगलं वाटतं की नाही आपल्याला? स्वतःचं नाव गुणगान गायलो नाही, थोडा बोर्ड नाही लागला तिथं कुणाचा नावाचा, हा यांचे धन्यवाद, किती आनंद होतो. 10 लोकांना घेऊन जातो आपण दाखवायला, नाही का? मृत्यू नाम जप का भगवंताचं उच्चारण करायचं, ताकि मृत्यूची भीती नाही राहत आपल्याला, कशाची भीती नाही. हा कारण मृत्यूच भय काय आहे तर आपण आपल्याला हे शरीर समजतोय कि मी हे शरीर आहे, है ना. आणि मृत्यूचं का स्मरण ठेवलं पाहिजे तर आपल्याला ही आठवण येते, अरे वेळ फार कमी आहे जीवनात, मला भगवंताचं नाम जप करायचंय. हे दोन्ही काय आहेत, एक दुसऱ्याशी जोडलेले आहेत. हा त्यासाठी महत्वाचं आहे. हा तर ही करा उद्यापासून. आणि काय केलं पाहिजे, लवकर उठलं पाहिजे का नाही उठलं पाहिजे व्यक्तीने, की दोन्ही पाय वर करून झोपलं पाहिजे. मी तर हमेशा बोलत असतो माझ्या प्रवचनात तिकडे जोरदार हिंदी मध्ये, दो पाव ऊपर करके सो रहे लोग. कलियुगा में सारे लोग आलसी है. हिंदी तो मला एवढा आनंद येतो बोलायला ना, की बस माईक पाहिजे चांगला जोरदार. पण आपल्याला मराठीत आपल्या डोक्यात जात नाही, जाते का नाही. हा भगवंताच सगळ्यात सार आहे, काही वाचता आलं नाही आलं काय नाही, या दोन तीन गोष्टी पकडून ठेवायच्या. तुळशीची सेवा, एकादशीचं पाळण, आणि हरिनामाचा जप करणं, आणि वेळ भेटेल तेव्हा वाचणं थोडंफार. नाही वाचता आलं सांगणं ज्याला वाजा, अरे बाबा वाचून दाखव मला रोज 15 मिनिट रोज वा भगवंताविषयी वा, मग जीवन सुखी आहे रोज. रोज जसं भगवंताचा असं संघ केला तर भगवंताच्या प्रमाणे तुम्ही व्हाल. पोतनेचा संघ केला तर तुमचं शरीर तुमचं मन सगळं कशाप्रमाणे होईल, दुसरी पूर कलियुगातली पोतना. ती कोणत्या युगातली होती, द्वापर युगातली, कलियुगातली पोतना. हा पोतना नका बनू, काय बना, काय बना, जनाबाई सारखं बना. अजून कोण म्हणतोय, महान महान संत, द्रौपदी सारखं बना. कुंती आहे, सत्यवती आहे, सत्यभामा काय ना, कौशल, अनुसया, किती सारे स्त्री आहेत. हा असं बनायला शिका, नाही तर आपल्याला वाटते हेमा माली बनायचंय. हा अजून काय फिल्म स्टार कोण आहे, खूप सारे आहेत नाही का, ते बनायचे. ते सगळं घाण आहे, त्यांचं जीवन पाहिलं ना, सगळ्यात घाण चरित्र जीवन आहे. हा ते बनायची इच्छा नाही ठेवायची. हा मीराबाई बना. कुंती, कुंती सारखी स्त्री, मला कुंती सगळ्यात चांगली आवडते, कुंती महाराणी. तिची प्रार्थना भागवतात सगळ्यात पहिली आहे, 2-3 अध्यायामध्ये कुंतीनं प्रवचन केलंय, आणि असलं बोललंय कुंतीनं की असं हृदय पिघळून जातं भगवान कृष्णांविषयी. भागवतच्या पहिल्या स्कंदामध्ये वाचा, कुंती महाराणीच्या प्रार्थना, ते असलं सुंदर कुंती महाराणीने वर्णन केलंय. ती म्हणते हे कृष्णा, की माझं जे मन आहे ते दोन्ही परिवारात अडकलेलं आहे, माझ्या आईच्या परिवारात आणि बापाच्या परिवारात, पण नको मला हे मन तिकडे दोन्हीकडे नको अडकून दे, कापून टाक ते सगळं, तुमच्या चरणांमध्ये लागू दे माझं मन. आणि असं लागू दे जसं की हिमालयातून गंगा निघते आणि समुद्राकडे वाढ जोरदार प्रवाहात नाही वाहत जाते, तसं माझं मन तुमच्यामध्ये लागू दे असं म्हणते कोणती. काय त्यासाठीच तर भगवंतांनी किती सेवा केली पांडवांची, कुंतीच्या परिवाराची, अशी कोणती आदर्श स्त्री होती? अशी नाही की ती आयाबाई गयाबाई होती, नाही की ती आहे पायवर झोपलेली अशी नव्हती. सकाळी उठून भगवंताची भजन जप करायची, कुंती वाचायची, आपल्या मुलांवरती काय संस्कार दिले. पांडवांसारखी मुलं आहेत का आज कोणाची? हा, पांडवांसारखे चरित्र आहे का? पांडवांसारखे भाव आहेत का? काही जरी झालं संबंध तुटले का त्यांचे?
हा,
का? कारण त्यांचा संबंध सगळ्यांचा कुणाशी होता? कृष्णाशी. जेव्हा भगवंताशी संबंध नसतो ना, मग बाकी सगळे संबंध फटाफट तुटून जातात. कुटुंबाचे सगळे संबंध भगवंताशी दृढ असेल तर मग जीवनात काही जरी आले बाधा विपदा तरी संबंध कधी तुटणार नाही. हे प्रॉब्लेम आहे. जेव्हा भगवंताशी संबंध स्थापित नाही करत तेव्हा संबंधाच्या साखळ्या कमजोर असतात, त्या तुटतात सगळ्यांच्या जीवनात. पांडवांच्या जीवनात का नाही तुटले? हे किती विपदा आल्या त्यांना, आहे ना? त्यांच्यासारखं कष्ट आलंय का कोणच्या जीवनात? हा, वनवासात पाठवलं, आता तुम्हाला इथं राहायला पाठवलं यांच्या बायकांना या कोणाला की जा एक महिना राहा इथे, राहील का कोणी? हा, वनवास होते, वनवासात पाठवले आम्हाला. सीता आणि राम लक्ष्मण वनवासात आले होते, पांडव पुढे 14 वर्ष वनवास, 13 वर्ष 1 वर्ष अज्ञातवास. हा, पण द्रौपदीने कमी कम्प्लीट केली का कधी? नाही. हा, ती त्यांच्या बरोबर जिथं पती तिथं पत्नी. भगवान रामाला वनवासात पाठवायला लागलं तेव्हा भगवान म्हणले अरे सीते तू नको येऊ, तू तर राजकुमारी एवढ्या मोठ्या विषयात राहिलेली, तिथं प्राणी आहेत, तिथं तुझे पाव एवढे मृदू आहेत, कशी चालणार, काटे आहेत ना. ती म्हणली नाही. तर तिला मग यांनी काय केलं, आपले वस्त्र काढले आणि याचे वस्त्र घातले, कशाचे? सालीचे. हा, तो मग ती सीतादेवीला पडायचे ते वस्त्र, भगवंतांनी सांगितलं सिल्क साडी घाल आणि त्याच्यावरती वस्त्र घाल, पण गेल्या. है ना, तसं त्यागाची भावना. का संबंध कुणाशी पाहिजे? भगवंताशी. मग बाकी संबंध तुटत नाही. आजकाल का सगळे संबंध का तुटतात फटाफट? कारण सगळे स्वार्थावरती आहे, भगवंताशी संबंध नाहीत कुणाचे. त्यासाठी महत्वाचं आहे संबंध बनवायचा आहे, नातेवाईक बनवायचे कुणाला? तर भगवंत. बस, कोणी कामाला येणार नाही जीवनात. कोण कामाला येणार आहे? हा, हे ठेवायचं. भगवंताशी संबंध असेल तर भगवंत आपल्या जीवनात कुणाला ना कुणाला पाठवतात. तुमचं ध्यान ठेवायला, कुणाला पाठवतात? त्यांची कुणाला ना कुणाला पाठवणार. तुम्हाला काय आवश्यकता नाही तुमच्या जीवनात कुणाची. पण आपल्याला वाटतं अरे माझ्या जीवनात माझी बायको पाहिजे, माझी पोरं पाहिजेत, माझे नातेवाईक पाहिजे, माझी गाडी पाहिजे, नाही का, माझा बँक बॅलन्स पाहिजे, हे मला वाचवेल. कोणी वाचवणार? हा, वाचवणार तर भगवंत. त्यासाठी भगवंताची भक्ती करा आणि आळस सोडून द्या. काय सोडून द्या? आळस हा माणसाचा पहिला शत्रू आहे. सुविचार ऐकायचं हायस्कूल मध्ये, कसला शत्रू आहे पहिला? तेच आहे सगळ्यात. आळस आपल्याला आहे की नाही हे कधी ओळखायचं? सकाळच्या वेळी. कधी ओळखायचं? सकाळचे डोळे उघडले तशी गोधडीला असे फेकून दिली पाहिजे. हा, आणि बाहेर निघायचं. असं ज्याच्यामध्ये धाडस आहे, कोण व्यक्ती शूरवीर आहे, कधी कळतं? डोळे उघडले आणि गोधडी बिलकुल साईडला आणि उभं राहून थडा थड आपलं, कुठे पाणी, कुठे अंडा, प्या, स्नान करा, तयार व्हा. अशी ज्याच्यात हिंमत आहे तो शूरवीर आहे कलियुगात, आहे की नाही? आजकाल वीरच नाही राहिला, शूर राहायचा. ते गोधडीवर एक नाही दोन चार. त्यासाठी भक्ती करायला मायानी ही गोधडी टाकली डोक्यावरती. माया म्हणते बाळा झोप, मायादेवी काय म्हणते बेटा सो जाव. मायेचं कामच आहे. मायेचं काम काय? भगवंतापासून दूर नेणं. तुमचं जसं गळा पकडतो ना कोणाचं दूर नेतं, तसंच आहे. मायादेवी काय करते? आपला गळा पकडते, म्हणते झोपत राहिली काय ते भगवंताची जप करणार, उठून काय आंघोळ करणार, कुठं ते तुळशीची सेवा करतो, जाऊ दे ना झोपण्यात एवढा आनंद आहे, झोपत राहा. माया अशी करते. आणि माया कोण आहे? दुर्गा देवी. कोण आहे? हा, नवरात्रीला करतं ना दुर्गेची उपासना. दुर्गा देवी हातात त्रिशूल असतो, तिच्या हातात काय असतंय? त्रिशूल असतो. आणि ती सारखी दुःख, तिचं काम आहे दुःख देणं. जो भगवंताच्या भक्तीत नाही लागत ते त्यांना असं त्रिशूळाने मारत राहते. तीन प्रकारचे दुःख देते, एक आहे शारीरिक, दुसरं दुसऱ्याकडनं देते, तिसरा आहे थंडी गरमी हे सगळं. तीन प्रकारचे दुःख. कोणकोणते तीन प्रकारचे दुःख देते? ते शरीरातून, शरीर आणि मन याच्यापासून आपल्याला दुःख भेटत असते. दुसरं दुःख दुसऱ्या जीवाकडनं. सगळं ठीक आहे पण शेजारी पाजारी फार परेशान करतोय आजकाल. मच्छर आणि सगळं ठीक आहे माझ्या घरात पण मच्छर खूप झालेत, मिरकुट खूप झालेत, है ना, माशा खूप झालेत. हे दुसरं प्रकारचं दुःख आहे शास्त्र सांगतात. तिसरं प्रकारचं दुःख काय आहे? गर्मी आजकाल खूप वाढलेली आहे, पोल्युशन खूप झालंय, है ना, पाऊस खूप आहे. हे तीन, हा, त्याला टेक्निकल भाषेत म्हणतात आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक, असे तीन प्रकारचे दुःख आहेत. हे तीन दुःख आणि चार दुःख असे सात आहेत ह्या जगामध्ये. प्रमुख दुःख किती आहेत? सात. चार कोणते? जन्म, मृत्यू, मथार्पण, आजारपण आणि हे तीन. त्यासाठी याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर एकच उपाय आहे, हातवरती करा.
हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
द्रौपदीच्या जीवनात दुःख आलं तर तिने दोन्ही हात उपर वरती केले आणि म्हटले हे कृष्णा, तिने वाचवलं, भगवंतांनी वाचवलं. भगवंत भगवंतांना जेव्हा कळलं अरे द्रौपदीचं वस्त्रहरण होत
आहे
तेव्हा भगवंतांनी दाखवून काय फायदा डोक्यात नाही ना सांगितलं. समजलं असत तर जिभेतून भगवंताचं नाव निघालं असतं, आहे की नाही? हा, पण समजलं नाही आपल्याला, सगळं पाहिलंय. साडे नऊ किंवा सुट्टी नाही तर भगवंत द्वारकेत होते तर गरुड जे आले म्हटले भगवंता माझ्यावरती बसून चला तुम्ही, मी तुम्हाला ना हस्तिनापूरला घेऊन जातो. भगवंत म्हणले तुझा स्पीड कमी आहे. हा, द्रौपदी एवढा आक्रोशाने बोलवते मला. कशी बोलवते? आक्रोश, रडते जोरात, कृष्णा या मला वाचवा. तर भगवंत जायच्या अगोदर, भगवंताच्या अगोदर त्यांचं जे वस्त्र होत ना पितांबर ते पळत सुटलं वाचवायला. कोणाला? द्रौपदीला. आणि त्याच्या मागे भगवंत आणि त्याच्यानंतर गरुड आणि दुःशासन. हा, असंच होतं. महाभारतात डिटेल वर्णन आहे. दुःशासन म्हटलंय की ही नारी है या साडी है? समझ में नहीं आ रहा है कौन है. हाँ, मैं देख रहा हूँ नारी है साड़ी है. खींचते जा रहा, दोनों सेम ही लग रहा है. कितना साड़ी आ रहा है, कहाँ से आ रहा है? तो केवल द्रौपदी पाहू शकत होते कृष्णांना. कोण? कोणी अजून पाहू शकत नव्हतं. त्यासाठी हा भगवंत भक्तांसाठी काय करू शकतो? विश्वास पाहिजे आपल्याला, केलं पाहिजे कि मला करायचंय आपल्या जीवनात भक्ती थोडी. असं वाटतं ना मला आता खासर पाडायची, ते खासरे इथंच राहणार आहे, जेसीपी इथंच राहणार आहे, काही नाही जाणार जात. त्यासाठी मला काय केलं पाहिजे? भक्ती करायची. आणि भक्ती केली ना बाकी सगळं करायला भक्ती आपल्याला सामर्थ्य देतात, भगवंत शक्ती देतात, आहे ना, सगळं देतात. पण पहिलं काय, आपण पहिलं आपण काय भक्तीच्या अलावा सगळं करायची इच्छा करतो, नंतर शेवटी भक्ती. भगवंतांना मला तुमच्या जीवनात शेवट शेवट. पहिलं सगळं आपण खाऊन घेतलं, कोणी पाहुणं माणूस आलं त्याला शेवटी कसं वाटल? त्याला स्वतः पहिलं खाऊन पार डेकर देत बसले सगळे घरचे लोक, आणि जे पाहुणं माणूस आले त्याला शेवटी कसं वाटेल? त्याला दुःखी होईल की नाही? तसंच आहे, आपण सगळं ढेकर मारून बसलेलं असतंय आणि मग भगवंताची आठवण होते. कधी? वर्षातून एकदा, जन्माष्टमीला. कधी आठवण होते भगवंताची? तेव्हा पार सगळं. तसंच आहे, सप्ताह आला की डोक्यावर टोपी, गळ्यात माळ, मोठा तिळक, हातात टाळ, है ना, असं असतंय. सप्ताहच्या वेळी बाबा, है ना, महाराज होऊन जातो आपण. सात दिवसासाठी महाराज असे असते. असं काय कामाला नाही, रोज महाराज बना, रोज भक्ती करा, जप करा, ठीक आहे. श्री श्री राधा माधव की जय. प्रभुपाद की जय.